आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज घेणार नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त. आणि बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा सहज विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यावेळी उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. भारताच्या सागरी सीमेवरील देशांमध्ये मालदीव एक प्रमुख देश आहे. या देशांसाठीचं सागर अभियान आणि शेजारी देशांना प्राधान्य या भारताच्या धोरणात मालदीवचं स्थान महत्वाचं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगजीत धनखड यांचीही भेट घेणार आहेत. तसंच ते उद्या आग्रा आणि मुंबईला तर परवा बेंगळुरूला भेट देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, ओडिशा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या आढावा बैठकीत सहभागी होतील. याशिवाय या राज्यांमधल्या विकासाशी संबंधित मंत्रालयांचे मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार, सुरक्षा दलाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यांमधला नक्षलवाद 72% कमी झाला असून तो समूळ नष्ट करण्याप्रती सरकार वचनबद्ध असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. सरकारनं या भागात दळणवळण आणि संपर्क व्यवस्थेच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक आज नवी दिल्लीत सुरु होत आहे. यावेळीही बँकेच्या पतधोरणात बदल होण्याची शक्यता नसल्याचं तज्ञांचं मत आहे. अन्नधान्याची महागाई नियंत्रणात ठेवून आर्थिक विकास सुरू ठेवणं हा पतधोरण समितीसाठी चर्चेचा प्रमुख मुद्दा असेल. येत्या बुधवारी रिझर्व्ह बँक पतधोरण जाहीर करणार आहे. भारतीय वायुदलाच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त काल चेन्नईत विमान प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. मरीना समुद्र किनाऱ्याच्या आकाशात सादर करण्यात आलेला प्रात्यक्षिक सोहळा 15 लाख लोकांना पाहता आला. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. विविध समाज माध्यमांद्वारे जगभरात ही प्रात्यक्षिक पाहिली गेली. 72 विमानांनी विविध हवाई तळांवरून फ्लायपास आणि एअरोबॅटिक सादर केली. यामध्ये अत्याधुनिक सुखोई मिराज, डकोटा, जगवार, एमआयजी हर्क्युलस, पोसायडॉन या लढाऊ विमानांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारत वेगानं विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. काल एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मणिपूरमधील काही घटना वगळता संपूर्ण ईशान्य भारतात शांतता असल्याचं रिजिजू म्हणाले. काँग्रेसनं ईशान्य भागाच्या विकासासाठी ठोस काम केलं नसल्याचा आरोप करत केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून 10,000 अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं. दरम्यान रिजिजू आज पुणे दौऱ्यावर येणार असून संगमवाडी इथल्या लहुजी साळवे स्मारकाला ते भेट देतील. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. तसंच दलित चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि बार्टीमधल्या राज्यसेवा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. काल पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. पुढच्या वर्षी 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे संमेलन होणार आहे. तारा हरवाळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकसाहित्याचा अभ्यास लेखन संशोधन आणि चिंतन यामध्ये व्यतीत केलं असून त्यांनी 36 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत. लेखन कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. इस्रायल आणि हिजबोला या देशांमधला संघर्ष तीव्र होत असताना इस्रायल लेबनॉन सीमेवरील तणावही वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे जीवितहानी वाढत असून अनेक नागरिक विस्थापित होत आहेत. यामुळे वाढत्या हिंसाचाराच्या वाढत्या प्रभावाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या लष्करानं हिजबोला विरोधातल्या लष्करी कारवाईची तीव्रता वाढवली आहे. इस्रायलनं काल 25 शहरं आणि गावांसाठी विस्थापित होण्याची सूचना दिली. त्यामुळे लेबनॉनमधल्या प्रभावित क्षेत्रांची संख्या 98 झाली आहे. इस्रायल लष्करानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात लष्करानं रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळ, बोगदे, लष्करी इमारती आणि लढाऊ उपकरणं शोधून नष्ट केली आहेत. तसंच लष्कराच्या काही तुकड्या हिजबोलाच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करून जमिनीवर आक्रमण करत आहेत. दरम्यान हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्याच्या घटनेला आज वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या लष्करानं अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. गाझामधून लांब पल्ल्याच्या रॉकेट्सद्वारे किंवा अन्य प्रकारे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलनं गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तर सीमेवरील लष्करी ठाण्यांना भेट देऊन तिथल्या सैनिकांशी संवाद साधला. या सीमेजवळ हिजबुल्ला संघटनेचे प्रमुख तळ आहेत. उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं. समुद्र मंथनातून आलेला अमृत कलश, प्रयागराजचा संगम आणि त्याचं धार्मिक तसंच भौगोलिक महत्व या बोधचिन्हातून दर्शवण्यात आलं आहे. सर्व सिद्धी प्रदाय कुंभ हे या कुंभमेळ्याचं बोधवाक्य आहे. या कुंभमेळ्याला युनेस्कोकडून मानवतेच्या सांस्कृतिक वारशाचा अमूर्त ठेवा अशी ओळख मिळाली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त पथकानं मध्य प्रदेश राज्यात भोपाळमधून 1800 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भोपाळजवळच्या बागरोडा गावातल्या एका कारखान्यातून हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात कांदिवली इथं क्रीडा क्षेत्रातलं राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर काल भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं स्वाक्षरी केली. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट असावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे या सर्वोत्कृष्टता केंद्राची भूमिका महत्वाची असेल असं गोयल म्हणाले. भारत बांगलादेश यांच्यातला 20 षटकांचा पहिला क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी आवश्यक 128 धावा भारतीय संघानं 12 षटकातच केल्या. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. हार्दिक पांड्या 16 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात सर्वात 127 धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी बांगलादेशच्या प्रत्येकी 3 फलंदाजांना बाद केलं. अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज घेणार नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ तारा हरवाळकर यांची निवड. मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त. आणि बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा सहज विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.